नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता बरवी तुमका प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो. हरितकराच्या माध्यमातल्यान मेळपी निधी हो फुडाराक अक्षय उर्जेक उर्बा दिवपा खातीर खर्च करतले अशे मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी सांगले. येता त्या 6 महिन्या भितर गोय जैवविविधताय मंडळाकडल्यान गोयातल्या सगळ्या मिठागरांचे सर्वेक्षण जातले अशे आश्वासन मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी दिला. 24 वरां उदका पुरवण करवा शक्य नासले तरी 4 वरां उदक दिवपाचे यत्न सरकार करतले अशे आश्वासन मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी दिला. मुरगाव बंदर प्राधिकरणान ना हरकत दाखलो दिल्या उपरांत वास्को जेट्टीचे काम सुरू जातले अशी माहिती नुस्तेमारी खात्याचे मंत्री निळकंठ हळणकार हांणी दिल्या. भलायकी आणि कुटुंब कल्याण मंत्रालयान तंबाखू उत्पादना आणि ई सिगारेटच्या विक्रीविषयी राज्यांक नवीन सुचवणी जारी केल्या. आता पुराय खबरो. हरितकराच्या माध्यमातल्यान मेळपी निधी हो फुडाराक अक्षय उर्जेक उर्बा दिवपा खातीर साधन सुविधा उभारपा खातीर खर्च करतले अशे मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी प्रश्नोत्तरावेळार विधानसभेत सांगले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाण कोळसो येरादारी करपी कंपनी कडल्यान 50% हरित कर वसूल केला अशी जाप मुखेलमंत्री सावंत हांणी दिली. आता मेरेन 297 कोटींचो कर वसूल झाला. सर्वोच्च न्यायालयातलो खटलो निकालात आयल्या उपरांतूच 100% कर वसुली करतले अशें तांणी सांगले. हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात असून ताचेर भाष्य करप योग्य जायना अशें तांणी मुखार सांगले. विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव हाणें हे विशीं आयज विधानसभेत प्रश्न उपस्थित केल्लो. कोळसो येरादारी खातीर 2012 लागू केल्ल्या हरीत कराचे 1000 कोटी रुपया जिंदाल, JSW आणि हेर कंपन्यांनी भरूंक नात हो व्हडलो घाटाळो आशिल्ल्याचो आरोप ह्या वेळार युरी आलेमांव हाणें केलो. सभाघर समिती स्थापन करून ह्या प्रकरणाची चौकशी करची अशी मागणी तांणी केली. जो मेरेन संबंधित कंपनी सरकाराक हरीत कर फारीक करिना तो मेरेन गोय पर्यावरण खात्यान ह्या कंपनीचे काम बंद दवरचे अशी मागणी तांणी ह्या वेळार केली. येता त्या 6 महिन्या भितर गोय जैवविविधता मंडळाकडल्यान गोयातल्या सगळ्या मिठागरांचे सर्वेक्षण जातले अशे आश्वासन मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी दिला. गोयच्या मिठागरांनी तयार जावपी मिठाची राज्यातल्या उद्देगांक पुरवण करतले अशे तांणी आयज विधानसभेत आमदार विरेश बोरकार हांच्या प्रश्नाक जाप दितना सांगले. गोयातली मिठागरां दायज स्थळ तशेंच पर्यटन सुवात म्हूण जाहीर करपाचे आश्वासन मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी दिला. सरकारा कडेन आशिल्ल्या म्हायती प्रमाण सध्या कोरगाव, नेरूळ, आगरवाडा तशेंच रायबंदर हांगा मिठागरां आसात. तशेंच आनी खंय जर अशी मिठागरां आसात जाल्यार तांकां लेगीत ह्या अहवालात आस्पावन घेवन तांच्या संवर्धना विशीं सरकार काम सुरू करतले अशें आश्वासन मुखेलमंत्र्यांनी सभाघराक दिला. मिठागराचे संवर्धन करतना केंद्र सरकारा वतीन राबोवपी नमक आवाज येवजणेचो लाव गोयच्या मिठागरांनी काम करपी मनशाक मेळोवन दिवपा खातीर सरकारान यत्न करचे अशी मागणी आमदार विरेश बोरकार हांणी केली. 24 वरां उदका पुरवण करप शक्य ना, मात 4 वरां उदका पुरवण खातीर सरकार यत्न करतले अशे आश्वासन मुखेलमंत्री तशेंच भौशीक बांदकाम खात्याचे मंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी दिला. वर्स 2026 मेरेन उदका पुरवणीचो प्रश्न पुरायपणान सुटावो जातलो अशे आश्वासन मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी दिला. तशेंच दर्यादेग वाठारांतलो उदका पुरवणीचो प्रश्न ह्या वर्सा मेरेन सुटाव करतले अशेंय तांणी सांगले. गोयात उदका पुरवण सारकी जायना मागीर हर घर जल येवजणेचो फायदो तरी कितें असो प्रश्न सत्ताधारी पक्षांतले तशेंच विरोधी पक्षांतल्या फुडाऱ्यांनी लावन धरिल्लो. उदका पुरवण सारकी करपाक वेगवेगळ्यो साधन सुविधा तयार करपाचे काम सुरू जाला अशी माहिती ह्या वेळार मुखेलमंत्र्यांनी दिली. गोवा सारस्वत समाज आणि घडवून हाडिल्ल्या 3 दिसांच्या सारस्वत अन्न आणि सांस्कृतिक महोत्सवाक आयज सावन मडगावात सुरवात झाल्या. मडगावच्या SGPDA मैदानाचेर घडवून हाडिल्ल्या ह्या महोत्सवाक गोय सरकाराच्या कला आणि संस्कृती खात्याचो पालव मेळ्ळा. सध्या हो महोत्सव चालू आसा. आयतार 9 फेब्रुवारी मेरेन हो चलतलो. ह्या महोत्सवा निमतान वेगवेगळ्या सर्तींचे आयोजन केल्ले असून आता मेरेन कोयरातले फूल, फुलांची सोबीतकाय, रंगीत संगीत भेस ह्यो कार्यावळी पुराय जावन सध्या नाचाची सर्त चालू आसा. ल्हान आणि व्हड अशा 2 गटां मदीं ह्यो सर्ती चालू आसात. फाल्यां शेनवारा ह्या महोत्सवात हुशार विद्यार्थ्यांचो भोवमान जातलो जाल्यार आयतारा सारस्वत कुमारी, सारस्वत कुमार आणि मिस्टर अँड मिसेस सारस्वत ह्यो सर्ती तशेंच सारस्वत फॅशन शो जावन हो महोत्सव सोंपतलो. ह्या महोत्सवाच्या सुवातीचेर वेगवेगळ्या सारस्वत खाणांची स्टॉलां उबारिल्लीं आसून लोक ह्या खाणांचो आस्वाद घेतात. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी ऐकतात. मुरगाव बंदर प्राधिकरणान एनओसी दिल्या उपरांत वास्को जेट्टीचे काम सुरू जातले. पारंपारिक नुस्तेमारांच्या हिताची जतनाय जातली असे नुस्तेमारी खात्याचे मंत्री निळकंठ हळणकार हांणी सांगले. आमदार कृष्णा सारकार हांचे खासगी प्रस्तावाक जाप दितना तांणी ही माहिती दिली. केज फिशिंग तशेंच हेर उपक्रमा मार्फत कॉर्पोरेट नुस्तेमाऱ्यांक नुस्तेमारी वेवसायांत हाडपाचे यत्न सुरू आसात. हे वेवसायांत कॉर्पोरेट नुस्तेमार आयले जाल्यार हो वेवसाय गोंयच्या नुस्तेमाऱ्यांच्या हातीन उरचो ना अशी भिरांत आमदार विजय सरदेसाय हांणी उक्तायली. नुस्तेमाऱ्यांचे बरेच प्रश्न आसा, तशेंच तरेचे थाराव हाचे पयलीं संमत जाल्या, कारवाय कितें जावंक ना असो आरोप आमदार विजय सरदेसाय हांणी खाजगी प्रस्तावाचेर उलयतना केलो. पारंपारीक नुस्तेमाऱ्यांच्या घरांची जतनाय करपा खातीर खासात धोरण तयार करपाची मागणी आमदार दिलायला लोबो हांणी केली. सीआरझेड तशेंच हेर कायद्याक लागून नुस्तेमाऱ्यांच्या घरांक धोको निर्माण जाला, हाचेर उपाय काडपाची मागणी आमदार दिलायला लोबो हांणी केली. यांत्रीक नुस्तेमारीक लागून पारंपारीक नुस्तेमाऱ्यां मुखार समस्या निर्माण जाल्या. ट्रॉलर्स तशेंच यांत्रीक नुस्तेमारी खोल दर्यांत जावपाक जाय. 2.7 नॉटिकल मायल्सा भितर आतां ट्रॉलर्स तशेंच यांत्रीक नुस्तेमारी जावपाक लागल्या. 2.7 नॉटिकल मायल्सा भितर जावपी यांत्रीक नुस्तेमारी बंद करपाक जाय अशी मागणी आमदार जेनिफर मोन्सेरात हांणी केली. भलायकी आनी कुटुंब कल्याण मंत्रालयान सगळीं राज्यां आनी केंद्रशासित प्रदेशांक तंबाखू उत्पादनां आनी ई सिगारेटच्या विक्रीविशी नवीन सुचोवणी जारी केल्या. वखदां आनी सौंदर्य प्रसाधना कायदो 1940 खाला मान्यताय आशिल्ली उत्पादनां सोडून तांच्या अधिकार क्षेत्रात ई सिगारेट, हिट नॉट बर्न उपकरणां, वेप, ई शिशा, ई निकोटीन फ्लेवर्ड हुक्का, निकोटीन वितरणाची शक्यता आशिल्ल्या अशा तरेच्या उपकरणां सयत कसल्याय इलेक्ट्रॉनिक निकोटीन वितरण प्रणालीची ऑनलाईन विक्री सयत उत्पादन, वितरण, वेपार, आयात, विक्री आणि जायरात जावची ना हाची खात्री करची. भलायकी आणि कुटुंब कल्याण मंत्रालयान आदीच सगळी राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशात कॉप्टा 2003 आणि PECA 2019 कायद्यांची कडक अंमलबजावणी करपा खातीर अधिसुचोवणी जारी केल्ली आसा. कोंकणी उद्देगीक वसवणुकेनी फिश मील तशेंच स्टील प्लांट कंपनी कडल्यान हानिकारक रसायनां उदकाच्या स्त्रोतांनी तशेंच उक्त्यार सोडिल्ल्यान थळाव्या लोकांच्या भलायकेचेर परिणाम जावंक लागला. ह्या वाठारांतल्या लोकांक श्वास घेवपाक त्रास जावपाचे दुयेंस तशेंच कातीचे दुयेंसां, अस्थमा, किडनी फेल जावप, सायनस, क्षयरोग, सोयरासीस सारकी दुयेंसां तशेंच धुळीचे प्रदुशणाक तोंड दिवचें पडटा. सरकारान संबंधित प्लांटाचेर कारवाय करीत जाता तितले बेगीन हो प्रश्न सुटावो करचो अशी मागणी विरोधी पक्ष फुडारी युरे आलेमांव हांणी लक्षवेधी सुचोवणे वेळार केली. ह्या रसायनांतल्यान नायट्रेट तशेंच फॉस्फरस सारकी रसायनां जमनी तशेंच उदकाची स्त्रोतां दुशीत करतात, तशेंच वाऱ्याचें प्रदुशण लेगीत मोठ्या प्रमाणांत जाता अशें युरी आलेमांव हांणी सभाघराच्या नदरेक हाडून दिली. गोंयांतल्या खाजगी सुरक्षा एजन्सींनी खाजगी सुरक्षा एजन्सी कायदो 2005 खाला नोंदणी करप आवश्यक आसा. ते खातीर गोंयांत कार्यरत रावपाक इत्सूक आशिल्ल्या सगळ्या खाजगी सुरक्षा एजन्सींनी घर खात्याच्या www.pasra.gov.in ह्या पोर्टलाचेर ऑनलायन नोंदणी करपाक जाय. घर खात्या कडेन नोंदणी करिनासतना गोंय राज्यांत कार्यरत आशिल्ल्या खाजगी सुरक्षा एजन्सी आड कारवाय जातली आनी 25,000 रुपया दंड वा 1 वर्स बंदखण वा दोनूय शिक्षा जातली. गोंय राज्यांतल्या सगळ्या आस्थापनांनी फकत घर खात्या कडेन नोंदणी केल्ल्याचो कायदेशीर परवानो आशिल्ल्या खाजगी सुरक्षा एजन्सीच्याच सुरक्षा रक्षकांची नेमणूक करची. नोंदणी केल्ल्या खाजगी सुरक्षा एजन्सीची यादी नो युअर एजन्सी ह्या कॅप्शन खाला www.pasra.gov.in पोर्टलाचेर पळोवची. विद्यार्थ्यांच्या शिक्षण खात्यान दरेकी सरकारी तशेंच अनुदानीत विद्यालया कडल्यान शिक्षक आनी विद्यार्थ्यांची माहिती मागयल्या. हे माहिती उपरांत विद्यार्थी आनी शिक्षक हांचे प्रमाण कळपाक मजत जातली. आमदार एल्टन डिकोस्टा हांचे लेखी प्रश्नाक शिक्षण मंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिल्ल्या लेखी माहितीत हो तपशील आसा. राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरणाची कारवाय सुरू झाल्या. हे अनुषंगान विचारिल्या लेखी प्रश्नाक ही माहिती दिल्या. आता खबरो सोपोवच्या पयली परतून एक पावट मुखेल खबरो. हरितकराच्या माध्यमातल्यान मेळपी निधी हो फुडाराक अक्षय उर्जेक उर्बा दिवपा खातीर खर्च करतले अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगले. येता त्या 6 महिन्या भितर गोय जैवविविधताय मंडळा कडल्यान गोयातल्या सगळ्या मिठागराचे सर्वेक्षण जातले अशी माहिती मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी दिली. 24 वरां उदका पुरवण करप शक्य नासले तरी 4 वरां उदक दिवपाचे यत्न सरकार करतले अशें आश्वासन मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी दिला. मुरगाव बंदर प्राधिकरणान ना हरकत दाखलो दिल्या उपरांत वास्को जेटीचें काम सुरू जातले अशी माहिती नुस्तेमारी खात्याचे मंत्री निळकंठ हळर्णकार हांणी दिल्या. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें फाल्यां सकाळीं 7:25 नमस्कार.